कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी महेश काळे, तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा आणि ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
आज जो माझ्यासोबत बसलाय, बापरे, त्याला मला चेज करावं लागलं. अनेक दिवसांपासून मी त्याला कॉल केला आणि आज मला त्याच्याच एका इव्हेंटच्या दरम्यान वेळ मिळालाय, कारण तो इतका बिझी आहे आणि त्याचा आवाज डायरेक्ट काळजात घुसतो असा. नन अदर दॅन द नॅशनल अवॉर्ड विनिंग सिंगर, कंपोजर, रायटर, ऍक्टर, अजून काय म्हणू आता, जज, सगळंच काही हा माणूस, मल्टी टास्किंग ज्याला जमतं असं म्हणावं लागणार आहे असा महेश काळे इज विथ मी. हाय महेश.
हाय, हाव आर यू? आय एम सॉरी यू हॅड टू चेज मी सो मच, इट वॉज नॉट बाय डिझाईन, पण मी दोन्ही ठिकाणी राहतो ना, अमेरिकेमध्ये आहे, त्यामुळे इथे असताना इट बिकम्स क्वाईट ट्रिकी.
हो, पण ठीक आहे, म्हणजे तू तरी पण आम्हाला अमेरिकेत नाही बोलवलं ना, त्याचा आनंद आहे आम्हाला. ओके, सो द थिंग इज, कारण की जसं मी म्हणाले की यु नो पीपल वॉन्ट टू नो अबाउट युअर लाईफ जर्नी, पहिली गोष्ट तर मला सांग की तुझं हे नाव महेश हे तुला कोणी ठेवलं, आणि तू आईसारखा दिसतोस लहानपणी, पण तुझे केस असेच करली होते का, स्ट्रेट होते, साधारणतः आम्हाला त्याची कल्पना दे.
लहानपणी असेच होते केस, पण तेव्हा आई मला खूप तेल लावायची, त्यामुळे ते चपचपीत करून असे फक्त एंड्स माझे कर्ल व्हायचे. आई आईने नाव ठेवलं असेल, आई वडिलांनी,
असं असतं ना की आत्या नाव ठेवणार आणि मग,
हा म्हणजे कानात कदाचित तात्यांनी सांगितलं असेल, पण कुठलं ठेवायचं हे कदाचित आई बाबांनी.
ओके, आता तू युएस मध्ये असतोस, तू इंडियातही असतोस, पण आय एम शुअर तुझा पुण्यातला जन्म आहे,
बरोबर? हो.
सो पुण्यातलं घर जेव्हा तू लहान होतास तेव्हा ते कुठे होतं, कसं होतं, त्याचे काने कोपरे कसे होते?
मी कर्वे रोड कोथरूड या भागामध्ये जन्मलो. माझे बाबा ऍक्च्युली छोट्या गावातनं पुण्यामध्ये आले. माझ्या भावाचा जन्म गावातला आहे, तो छोटा असताना गावामध्ये राहायचो आम्ही, आणि त्याच्यानंतर वी मूव्ह टू कर्वे रोड. माझा जन्मापासून मी कोथरूड या भागात राहायचो.
बरं, पण मला सांग की घरी कोण कोण असायचं? तू आत्ताच सांगितलं की तुला भाऊ पण आहे, तर अजून आजी आजोबा, कुटुंब कोण होतं?
आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो, म्हणजे ज्या वाड्यामध्ये आम्ही पूर्वी राहायचो तो वाडा रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी आला, त्यामुळे माझे काका काकू, मग नंतर त्याला दोन मुली झाल्या, त्या आजी, मग आजीची लहान बहीण, तिची दोन मुलं, आणि तेव्हा आम्ही सगळे त्या भागामध्ये फिरायचो. आत्ता जितकं तिकडे वसाहत तिथे नव्हती, ते आयडियल ग्राउंडच्या तिकडे एक पाण्याची टाकी होती, तर आम्ही सायकल मारत तिकडे जायचो. मग त्याच्यानंतर वेताळ टेकडी म्हणून याचे जे डोंगर आहे, त्या मागच्या बाजूनी आम्ही वेताळ टेकडीवरनं जायचो, आणि सूर्यास्त व्हायला लागल्यानंतर खाली येऊन परत यायचो. असं
म्हणजे फुल नॉस्टॅल्जिक करतोयस तू पुणेकरांना सध्या हे सगळं बोलून. मला सांग की तुझी शाळा कुठली होती?
मी अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम हायस्कूल.
आणि मला सांग की यु नो आता शाळेत आपण नेहमीच गुणीबाळ असं नसतं ना, तर तुझ्याकडे बघून वाटतं तसं म्हणा की तू फार गुणीबाळ असशील म्हणून, पण कोणत्या गोष्टीसाठी मार खाल्लास, ओरडा खाल्लास?
सांगतो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, असं जे म्हणतात ना. मी लहानपणी अत्यंत धांदरट होतो, म्हणजे इतका की बऱ्याच वेळेला अख्ख्या वर्गामध्ये गोंधळ व्हायला लागला, तर आमच्या क्लास टीचर यायच्या आणि म्हणायच्या, महेश यू स्टँड अप अँड गेट आउट ऑफ द क्लास, कारण त्यांचा असा खूप विश्वास होता की मी बाहेर गेल्यानंतर आपल्या आपण शांत होईल वर्ग. तर मी खूप व्रात होतो, मला खेळ खूप आवडायचे आणि खोड्या काढायला खूप आवडायच्या, त्यामुळे दोन क्लासच्या मध्ये वेळ असायचा तेव्हा टीचरच्या टेबल भोवती पकडापकडी खेळ काहीतरी कर असं लहानपणी खूप करायचो.
माझ्यासारखाच आउटस्टँडिंग स्टुडंट आहेस.
हा, बऱ्याच वेळेला आउटच असायचो मी.
पण मला सांग की असं जरी असलं तरी पण, कारण आता तुझ्यात कलागुण म्हटल्यानंतर आपल्याला थोडी सूट पण मिळते ना.
मला सूट का मिळायची माहिती आहे, मला मार्क बरे पडायचे, मला ते मार्क चांगले कसे पडायचे माहिती होतं, त्यामुळे मी माझ्या पहिल्या पाचामध्ये ते बोर्डावरती नंबर लागायचा, त्यामुळे ते गेल्यानंतर मग बाकीचं काही गेलेलं चालायचं.
ह्याचे पण क्लासेस घेतोस का तू?
नाही. नाही, फळ्यावरती पाचच लोकांची जागा असते ना, पाचपेक्षा जास्ती स्टुडंट घेता येणार नाही.
मला सांग की तू कुठल्या गोष्टीवर रडलास कधी किंवा रडायचास, आई सांगत असेल कुठल्या गोष्टीवर हट्टेक करायचास म्हणून?
माझं आणि माझ्या मोठ्या भावाचं भांडण खूप वेळेला व्हायचं. त्याची सायकल मला पहिल्यांदा वापरायला मिळायची, मग त्याचे कपडे मला वापरायला, त्याचे शूज मला वापरायला मिळायचे. पण यु नो देयर वॉज अ टर्निंग पॉईंट, आय मस्ट शेअर दिस स्टोरी. मला ना तेव्हा आदिदासचे शूज होते, जंगली महाराज रोडवरती एक आदिदासचं शोरूम होतं, आणि 994.95 रुपये आणि 999.95 रुपयाचे त्यांचे दोन, एक ब्लू टेपचे होते ते 995 होते, आणि ग्रे टेपचे जे होते ते 999 होते. तर मी ठरवलं होतं, मला दादाचे लिको नाईकीचं एक कुठलं तरी झोलर कंपनी होती त्याचं शूज होते, तर ते मी वापरत होतो. आणि मी बाबांना सांगितलं होतं मला जेव्हा नवीन शूज घ्याल ना तेव्हा मला ते आदिदासचे 999 हवेत. बाबा म्हटले तू चांगले मार्क पाड तर मी तुला घेते. मग 10वीमध्ये मला मार्क बरे पडले तर तेव्हा मी बाबांना म्हटलं आता मला द्या, तर बाबा म्हटले ऑफकोर्स वी विल गेट यू. तर तेव्हा मला आदिदासचे आणि दादाला प्युमाचे असे दोघांना एकत्र घेतले होते. पण आम्ही रिक्षात बसलो होतो आणि बाबा परत चालले असताना म्हणले हे बघा तुम्ही दोघांनी छान काम केलंयस, तू आत्ता 10वीत चांगले मार्क पाडलेत म्हणून मी तुला हे शूज घेतलेले, पण आत्ता तुझ्या शूजची किंमत जी आहे तितके मी आयुष्यभरामध्ये जितके शूज वापरलेत त्याची सगळ्यांची किंमत जरी जोडली ना तरी तितकी नाही आहे. तेव्हा पहिल्यांदा रिअलायझेशन झालं की पेरेंट्स आपल्यासाठी किती सॅक्रिफाईस करतात. त्याच्यानंतर माझं थोडं हत्त करण्याचं कमी झालं.
बजाते रहो. This podcast is supported by Talkspace.
When my husband came home from his military deployment, readjusting was hard for all of us. Thankfully, I found Talkspace.
Talkspace provides professional support from licensed therapists and psychiatric providers online. Military members, veterans, and their dependents ages 13 and older can get fast access to providers, all from the privacy of their computers or smartphones.
I just answered a few questions online, and Talkspace matched me with a therapist. We meet when it's convenient for me, and I can message her anytime. It was so easy to set up, and they accept TRICARE. Therapy was going so well, my husband and I started seeing a couples therapist through Talkspace, too.
Talkspace works with most major insurers, including TRICARE. Match with a licensed therapist today at Talkspace.com/military. Go to Talkspace.com/military to get started today. That's Talkspace.com/military.